आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हिएन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे। या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत। आजपासून 21 जून पर्यंत हा महोत्सव सुरू राहील। महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील, तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपट सृष्टीतील तज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत। या वर्षीच्या महोत्सवात वेल्स डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल। या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू अ थाउजंड आईज या शीर्षकाखाली एआय सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल। पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली। सीआयडीनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली। महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे। रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला। रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे। येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला। बीटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं। 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली। फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली। 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला। पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या। गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला। दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं। भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे, तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला। फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या। प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं। 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन, फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात, भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ, 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।